नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावर वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. काँग्रेसीन उत्तर गोयातल्यान आदले केंद्रीय मंत्री एडवोकेट रमाकांत खलप आणि दक्षिण गोयातल्यान कॅप्टन विरियेतो फर्नांडीस हांका उमेदवारी जाहीर केल्या. वेचणुके संबंधी तिनूय पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यान निमाणे वेचणुकेचे चित्र स्पष्ट झाला. सत्ताधारी भाजपाचे विरोधी काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स आरजेपी हे तीन पक्ष हे वेळच्या लोकसभा वेचणुकेत असतात. आरजेपीन सगळ्यात पहिली उत्तरेक मनोज परब आणि दक्षिणेक रुबर्ट परेरा हांच्या नावांची घोषणा करून वेचणुकेचा प्रचार सुरू केला. त्या उपरांत भाजपान पहिले वळेरेतल्यान केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांका उमेदवारी जाहीर केली, पण दक्षिण गोयातली उमेदवारी कोणाक दिवची हे विशी चिंता कितलेशेच दीस चालूच आशिल्ली. निमाणे हे खेपे दक्षिण गोयांत बायल उमेदवाराक प्राधान्य दिवपाचे थारावन भाजपान नामनेचे व्यावसायिक श्रीनिवास धेंपो हांची घरकान पल्लवी हांका उमेदवारी जाहीर करून प्रचाराक सुरुवात केली. दक्षिण गोयचो उमेदवार भाजपान जाहीर केले बरोबर सगळ्यांक दिसले की काँग्रेस दोनूय मतदारसंघातल्यान उमेदवार जाहीर करतले, पण वेचणुकेत उमेदवारी वयल्यान प्रदेश काँग्रेसीत फूट पडली. आदले प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हांणी दक्षिण गोयातल्यान उमेदवारी आपणाकूच मेळटली अशी आस्त बाळगून प्रचार सुरू केलो, जाल्यार उत्तर गोयच्या उमेदवारीच्या आशेन प्रदेश काँग्रेसीचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर कांय दिसांसावन पक्षात सक्रीय झाले. पण काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विरोधी फुडारी युरी आलेमाव निमाणे मेरेन रमाकांत खलप आणि कॅप्टन विरियेतो फर्नांडीस या दोघांच्या नावाचेर ठाम रावले. देखून काँग्रेसीच्या वेचणूक समितीन ह्या तिघांच्या मतांक प्राधान्य देऊन एडवोकेट खलप आणि विरियेतो फर्नांडीस हांची नावं जाहीर केली. वेचणूक कामार आशिल्ल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी येणावळकर अधिकाऱ्यांच्या नावान एका व्यावसायिकाकडल्यान पैसे घेवपाचो आरोप हालीच घडिल्ल्या घडणुकेविशी मुखेल वेचणूक अधिकारी रमेश वर्मा आयएएस हांणी व्हड हुस्को उक्तायला. अशा तरेचे कारवाय वेचणुकेच्या प्रक्रियेच्या प्रामाणिकपणाक आडमेळी हाडटात आणि लोकांचो विश्वास उणो जाता अशी खंत ताणी उक्तायली. अशा गैरव्यवहाराआड निर्णायक कारवाय करपाखातीर वेचणूक कार्यालयान अबकारी खाते आणि पुलीस अधिकाऱ्यासारखिल्ल्या कायद्याची अंमलबजावणी एजन्सीक दिल्ले कडक निर्देश परतून सांगून वेचणूक प्रक्रियेत वाटो घेवपी सगळ्या अधिकाऱ्यांमदी प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकपणाचे उचेले मानक पाळपाचे महत्व ताणी उक्तायले. वेचणुकेची प्रक्रिया नितीमत्ता आणि पारदर्शक पद्धतीन चलची हे खातीर मेहनतीपणान वावुरपी चडशा अधिकाऱ्यांच्या कामाचेर सीईओन भर दिलो. लोकशायेच्या तत्वांक पाळो दिवपाच्या यत्नांची ताणी तोखणाय केली आणि खंयच्याय गैरव्यवहाराआड सादूर रावपाचो उलो ताणी मारला. वेचणूक प्रक्रियेची एकात्मता राखपा खातीर ईसीआयन वेगवेगळे उपक्रम बारीकसाणे नियोजित केल्यात आणि चालीक लायल्यात, जातूंत मतदार जागृताय, वेगवेगळ्या कायद्याची अंमलबजावणी, एजन्सी तैनात करप आणि राज्यात घटमूट सुरक्षा उपाय स्थापन करप हांचो आसपाव जाता. गोय पर्यटन खाते आणि मुरगाव तालुका नागरिक शिगमोत्सव समितीन वास्को हांगा घडून हाडिल्ल्या चित्ररथ सर्तीतले पहिले इनाम श्री महालक्ष्मी बांदोडा फोंडा, जाल्यार रोमटा मेळातले पहिले इनाम सुयोग शिगमोत्सव मंडळ आडपय हांका फावो जाला. चित्ररथातले दुसरे इनाम दाडसाखळ मिरशी, तिसरे आडपय युवक संघ, चौथे देव धाडेश्वर मंडळ नेरूल, जाल्यार पाचवे इनाम बाळ गोपाळ चिमला हांका फावो जाला. रोमटा मेळातले दुसरे इनाम खांडेपार शिगमोत्सव मंडळ, तिसरे डोंगरी शिगमोत्सव मंडळ, चौथे वास्को फिटनेस फर्स्ट, पाचवे मंडलेश्वर शिगमोत्सव मंडळ हांका फावो जाला. लोकनृत्यातले पहिले इनाम सरस्वती कला मंडळ कुर्टी, दुसरे सख्याहरी सावयवेरे, जाल्यार तिसरे इनाम विजया कला मंडळ फोंडा हांका फावो जाला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व उदरगती खातीर स्वयंशिस्त महत्वाची असा असे भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर हांनी सांगले. कवळेच्या शांतादुर्गा शिक्षण समितीच्या गुरुकुल शाळेच्या मातृभूमी परिचय शिबिराच्या समारोप सुवाळ्यात ते उलयताले. गुरुकुल विद्यालयाचे 25 विद्यार्थी आणि 5 शिक्षक या 6 दिसांच्या राबितो शिबिरात वाटेकार जाऊंक झाराप कुडाळच्या भगीरथ ग्रामविकास केंद्रात वाटेकार झाले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.